बोले बोले गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले सतगुर दर्शन अगन निवारी सतगुर भेटत हूँ मैं मारी सतगुर संग नाही मन डोले अमृत वाणी गुरमुख बोले सब जग साचा जा सच महराते शीतल शांत गुर ते प्रभु जाते अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी बोले अमृत वाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले संत प्रसाद जपै हर नाम संत प्रसाद हर कीर्तन गाओ संत प्रसाद सगल दुख मिटे संत प्रसाद बंधन ते छुटे संत प्रसाद सगल दुख मिटे संत प्रसाद बंधन ते छुटे अमृत वाणी गुरमुख बोले
अमृत वाणी गुरमुख बोले
अमृत वाणी गुरमुख बोले अमृत वाणी गुरमुख बोले
बोले बोले बोले गुरमुख बोले 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 गुरमुख बोले
संत कृपा ते मिटे मोह भरम साध रेन मजन सब धर्म साध कृपाल दयाल गोविंद सादा मैं एह हमरी जिंद अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 बोले
कृपाल ते आवो साध संगता बैठन पावो मुहि निर्गुण को प्रभु कीनी दया साध संग नानक नाम ले अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले 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 गुरमुख बोले 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 गुरमुख बोले
अमृत बाणी
अमृत बाणी गुरमुख बोले
अमृत बाणी गुरमुख बोले।